सुपर हिट्स 93.5 एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर डुपर हिट गानों के बाद। आज मी तुम्हाला विचारलं की तुमच्या घरामध्ये ज्या तुमच्या कपाडामध्ये जुन्या साड्या आहेत त्याचा तुम्ही कसा वापर केलाय, काय क्रिएटिव्ह केलं त्यापासून। मला फोन आला ऐकत, मला कोणी फोन केलाय?
सुनीता, माझ्या लग्नाला 28 वर्ष झाली आणि माझ्या लग्नाचा शालू मी म्हणजे 2-4 वर्ष आधीपर्यंत घालत होते अशी संक्रांतीला दिवाळीला।
ओके,
पण आता खूप जोर झाला म्हणून मग त्याचा घागरा शिवला। घागरा?
अच्छा, घागरा शिवलाय शालूचा। बरं, कुणासाठी?
इतका छान दिसतोय ना, सगळ्याजणी म्हणतात कुठून आणला कुठून आणला। मी म्हटलं माझ्या लग्नाच्या शालूचा, म्हणतात बापरे किती चांगली आयडिया केली तू।
अच्छा, हा घागरा तुम्ही कुणासाठी शिवलात?
माझ्यासाठीच।
अच्छा, तुमच्यासाठीच। ओके, मतलब शालू पहन के अभी बोर हो गया, अभी उसका घागरा करेंगे आप।
हा, घागरा म्हणजे खूप छान दिसतोय पण असा वाटत पण नाही की शालूच आहे।
ओके, मग कुणाकडनं शिवून घेतलाय की तुम्ही स्वतः शिवलाय?
नाही नाही नाही, शिवून घेतलाय।
शिवून घेतलाय, बरं आहे ना। म्हणजे काय उगस शालू एवढ्या वर्षांपासून पडून होता ना की त्याचा काही वापरही नव्हता,
आणि आठवण पण लग्नाची की बाबा माझ्या लग्नातलं शालू आहे, मी आता घागरा म्हणून वापरते।
खरंच खरंच आहे, तुमच्या लग्नाच्या आठवणी तर शालू घातलं की तुम्हाला असं आठवत असेल ना की असं झालं होतं तसं झालं होतं। चलो, इनकी शादी के दिन वाली यादें तो ताजा हो गई है, तो शालू त्यांनी त्याचा घागरा बनवलाय। आज तुम्ही मला सांगायचं तुमच्या कपाटामध्ये ज्या ढिगभर साड्या पडल्या जुन्या साड्या त्याचा तुम्ही कसा वापर केलाय, म्हणजे त्यापासून तुम्ही काय क्रिएटिव्ह बनवलाय सांगा मला। कॉल करायचा नंबर आहे माझा 9607007935। नांदेड माझा नंबर लक्षात घ्या, 9607007935 हा माझा नंबर आहे। इनवाईल मी आपले गाणं प्ले करणार आहोत, बहुत ही खूबसूरत गाणं आहे, इस गाणे के ऊपर ना डान्स करणे का मन होता है। ऐकवतो थोड्या वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफ एम, मैं हूँ अभिनीत आपके साथ, बजाते रहो।